चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सरकारकडून मिळणार निर्यात साखर अनुदान। साखर कारखान्यांनी निर्यात वाढवावी यासाठी केंद्र सरकारनं अनुदान योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार 4.5 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर करून 50 लाख टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट दिलं। सरकारनं मागील हंगामात जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम कारखान्यांना मिळाली नाही। सरकार या साखर निर्यात अनुदानाचं प्रलंबित 1000 कोटी 2 आठवड्यात देण्याची शक्यता आहे। देशात 2018-19 या गाळप हंगामात साखरेचं विक्रमी उत्पादन झाल्यानंतर बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा झाला होता, त्यामुळे केंद्र सरकारनं कारखान्यांना साखर निर्यात करण्यास सांगितलं होतं। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर दबावात असल्यामुळे कारखान्यांना निर्यात करणं आटवट्ट्याचं झालं होतं। चालू साखर हंगामात केंद्र सरकार 60 लाख टन साखर निर्यातीसाठी साखर कारखान्यांना 6720 कोटी रुपयांचं अनुदान देणार आहे। त्यानुसार साखर निर्यातीसाठी प्रति किलो 10.45 रुपये अनुदान मिळणार आहे। गेल्या हंगामात कारखान्यांनी 38 लाख टन साखर निर्यात केली। यानुसार कारखान्यांना 2900 ते 3000 कोटी अनुदान मिळणं अपेक्षित होतं। यापैकी 1000 कोटी रुपये केंद्र सरकारनं यापूर्वीच दिले आहेत, तर 1000 कोटी लवकरच देणार आहे।